आज आपण एखाद्या अनावश्यक कार्यामध्ये इतके गुंतून जातो आणि चांगल्या कार्यापासून आपण दूर राहतो, तर कोणत्या वेळेसाठी किती वेळ द्यायला हवा, तर हे ज्ञान आपल्याला वर्तमान समय परमात्मा देत आहेत. अर्थात शॉर्ट बट स्वीट, संकीर्ण करणं, अनावश्यक गोष्टी अवॉइड करणं, चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणं किंवा प्रोत्साहन घेणं हे तितकंच जरुरी आहे. नंतर म्हटलेलं आहे समेटणं. अर्थात जसं आपण पाहतो की घरामध्ये ही अस्तव्यस्तता ही फार झालेली असते, अर्थातच पसारा मांडणं सोपं आहे परंतु ते गुंडाळणं ही तितकंच महत्वाचं आहे. परंतु जसं एखाद्या प्रवासी जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा तो अनावश्यक गोष्टी अवॉइड करतो, जितकं महत्वाचं आहे तितकंच तो त्या प्रवासामध्ये प्रवासी ठेवत राहतो. त्याप्रमाणे आपला हा जीवन पण एक प्रवास आहे. हा प्रवास संपून आपल्यालाही आपल्या घरी जायचं आहे आणि त्या घरी जाण्यासाठी आपण काय काय बरोबर ठेवणार आहोत, तर आपण पाहतो दोन गाठोडी आपल्या बरोबर येणार आहेत. ती दोन गाठोडी म्हणजे पुण्य आणखीन पाप. आणि पापाचं ओझं जर परमधाम अर्थात परमेश्वराजवळ जाण्याच्या अगोदर जर कमी करायचं असेल, तर एक तर म्हटलेलं आहे परमात्म्याच्या आठवणीच्या आधारे आपल्याला हे ओझं कमी करता येतं, दुसरं आहे श्रेष्ठ कर्मांच्या आधारे, आणि तिसरं आहे दान आणि पुण्य. म्हटलं जातं दान आणि पुण्य अर्थात दान पुण्याच्या आधारे आपल्याला कमी करता येतं. अशा तीन प्रकारच्या प्राप्तीने आपल्याला पुण्य अर्थात श्रेष्ठ कर्मांचं गाठोड हे बांधायचं आहे आणि वाईट कर्मांचं जे गाठोड आहे ते आपल्याला गुंडळायचं आहे. याच्यावर राजा सिकंदराचं उदाहरण दिलं जातं की राजा सिकंदराने आज अनेक राज्यांवर आक्रमण करून राज्य जिंकली, परंतु जाताना सांगितलं की माझे हात आरतीच्या बाहेर ठेवा, अर्थात लोकांना कळू द्या की मी खाली हात आलो आणि खाली हात जाणार आहे. अर्थातच आपल्या सर्वांचंही तेच आहे, आपल्या बरोबर काहीही येणार नाहीये, तर श्रेष्ठ कर्मरूपी पुण्य पुंशी हीच बरोबर येणार आहे. तर अशा ह्या राजयोग अर्थात परमात्म्याच्या आठवणीने आपल्या जीवनामध्ये 8 शक्तींची प्राप्ती होते. तर प्रथम आहे सहनशीलता, नंतर आहे सामावून घेणं, तिसरं आहे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या परिस्थितीला ओळखणं, चौथा आहे निर्णय घेणं, पाचवा आहे सामना करणं, सहावी शक्ती आहे सहकार्याची भावना, सातवी शक्ती आहे विस्ताराला संकीर्ण अर्थात शॉर्ट वर्ड स्वीट, आणि आठवी आहे समेटणं अर्थात रिटर्न जर्नी. अशा ह्या 8 शक्तींची प्राप्ती परमात्म्याच्या आठवणीने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करता येते. ह्याच म्हटलेलं आहे की राजयोगाच्या आधारे परमपिता परमात्म्याकडून 8 शक्त्या प्राप्त होतात, त्याचं प्रतीक अष्टभुजा धारी देवी किंवा देवता. तर आता आपला हा प्रवास जो आहे आपल्याला सुरू करायचा असेल अलौकिक आध्यात्मिक, तर त्याच्यासाठी परमात्म्याने सांगितलेलं आहे की ह्या प्रवासामध्ये ज्या आपल्या समोर येणाऱ्या वेगवेगळ्या परिस्थिती, पेपर, समस्या हे सर्व साइड सीन्स समजून आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचता यायला हवं. अर्थातच आपण पाहतो की एखाद्या ठिकाणी जर आपल्याला प्रवासाला निघायचं असेल तर मध्ये आपल्याला काही चांगलीही दृश्य येतात, काही वाईटही दृश्य येतात, परंतु चांगली जरी दृश्य आली तरी आपण तिथे थांबत नाही किंवा वाईट दृश्य आले तरी आपण थांबत नाही. सर्व प्रवासातल्या साइड सीन्सना क्रॉस करत आपण ध्येयापर्यंत पोहोचत राहतो. त्याप्रमाणे परमात्माही सांगत आहेत की तुमचा हा अलौकिक परमपिता परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये अनेक चढ उतार आहेत, परंतु ह्या चढ उतारांना धैर्याने किंवा मनोबलाने किंवा व्हील पॉवरच्या आधारे सहजपणे क्रॉस करत आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. कारण आज सहनशीलतेचं फळ निश्चितपणे आपल्याला चांगल्या रूपाने मिळेल, आज नाही तर उद्या. परंतु त्याच्यासाठी म्हटलं जातं की एक मूर्तिकार होता आणि तो मूर्तिकार मूर्ती घडवत होता, परंतु मूर्ती घडवत असताना त्याचं जे लक्ष आहे तो वेगवेगळ्या दगडांवर त्याची नजर जाते की मूर्ती बनवण्यासाठी कोणता आपल्याला दगड योग्य असेल, आणि तो दगड एक तो शोधून घेतो आणि त्याला शेप देण्याचा प्रयत्न करत असतो. तर शेप देत असताना किंवा त्या दगडाला आकार देत असताना तर तो जो दगड आहे तर 8 दिवस त्या क्षणी हातोडीचे घाव सहन करतो आणि ज्या दिवशी त्याच्या मनामध्ये विचार येतो की आणखीन किती मला क्षणी आणि हातोडीचे घाव सहन करायचे आहे, त्या दिवशी त्याला क्रॅक जातं आणि त्या दगडाला बाजूला करून तो कलाकार पुन्हा दुसरा दगड घेतो आणि दुसरा दगड जो आहे तो मूर्ती बनत असताना 1 महिना सहन करतो आणि पुन्हा म्हणतो की माहित नाही मला आणखीन किती हा क्षणी हातोडीचे घाव सहन करायचे, आणि त्याही दगडाला रिजेक्ट करून पुन्हा तिसरा दगड घेतला जातो आणि तिसऱ्या दगडाला 2 महिने सहन केल्यानंतर एक मूर्तीचा आकार येतो आणि ती मूर्ती आज पूर्ण गावामध्ये त्याची मिरवणूक काढून त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली जाते. अर्थातच जो सहन करतो त्याची पूजा होते, सहन करतो त्याला मानलं जातं आणि नंतर इतर जे दगड आहेत जो 8 दिवस आणि फक्त महिनाभर सहन करतात तर त्यांना बाजूला टाकलं जातं. अर्थातच त्यांना पायरीचे दगड स्टेप्स बनवले जातात. तर आज आपण पाहतो की इतर जे महिना किंवा 2 महिन्याचे दगड आहे तो सहन करतो, त्याची मूर्तीची पूजा होते आणि आज ते आठवडाभर किंवा 1 महिना ज्याने सहन केला त्यांच्या स्टेप्स बनवल्या जातात. तर आज इतर सर्व जे भाविक आहेत तर त्या मूर्ती बनल्यानंतर ते कलाकार जो आहे, मूर्तीकार जो आहे, तो म्हणतो की का नाही ह्याच आपण दगडांच्या पायऱ्या बनवाव्या. आणि पायऱ्या बनवल्यानंतर जो 8 दिवस सहन करतो त्या पायरीला आज खाली ठेवलं जातं आणि जे महिनाभर सहन करतात ते देवाच्या दारातली पायरी केली जाते. तर आज आपण पाहतो की मंदिरात गेल्यानंतर चपला ज्या आहेत त्या पहिल्या पायरीवर काढल्या जातात आणि मंदिरात जाण्यापूर्वीची जी पायरी आहे तिला प्रथम नमस्कार केला जातो आणि मग मंदिरात प्रवेश केला जातो. तर इतर ते खालचे जे दगड आहेत पायरीचे ते म्हणतात की बघ म्हणे आपणही सहन केला असतं तर ह्या मूर्तीप्रमाणे आपलीही पूजा झाली असती. अर्थातच जो सहन करतो टाकीचे घाव सहन केल्याशिवाय देवपद प्राप्त होत नाही म्हटलं जातं. तर सहनशीलतेचीच महिमा आहे आणि म्हणून जरूर एक वेळ ह्या ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये भेट देऊन आपल्या अनेक जन्मांच्या भक्तीचं फळ देण्यासाठी परमात्मा सर्व आत्मिक मुलांचं आवाहन करत आहे. तर अशा ह्या आवाहनाला स्वीकार करून आपल्या अनेक जन्मांची मुक्ती जीवन मुक्तीची जी फळं आहेत त्याचा रस चाखण्यासाठी अवश्य प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाला एक वेळ भेट द्या. हे ज्ञान जे आहे ते विनामूल्य देण्याचं कार्य परमात्मा 1937 पासून करत आहे. ठिकठिकाणी त्याच्या संस्था पण आहेत, त्या संस्थेवर जाऊन आपला स्वतःचा परिचय परमात्म्याचा परिचय प्राप्त करा. तर थोड्या वेळ आपण आता राजयोगा मेडिटेशनचा अभ्यास करणार आहोत. जे विचार मनाला दिले जातील त्या विचारांची अनुभूती करून त्या मनाला एक अलौकिक प्रवासाला घेऊन जायचं आहे. त्यालाच म्हटलेलं आहे सहज राजयोग. तर हा राजयोगाचा अभ्यास तुम्ही केव्हाही कुठेही कुणीही करू शकतो म्हणून त्याला सहज राजयोग म्हटलेला आहे. तर आपल्या चिंतनांच्या धारा बदलायच्या आहेत आणि सुरू करायचा आहे आपला हा आंतरिक प्रवास. तर मी आपल्याला थोडा वेळ विचार देईन, त्या विचारांची प्रचिती घेणार आहात. ओम शांती. मी एक अति सूक्ष्म दिव्य ज्योतिर्बिंदु आत्मा आहे. दोन डोळ्याने पाहणारा, मुखावाटे बोलणारा, कानांद्वारे ऐकणारा अति सूक्ष्म दिव्य ज्योतिर्बिंदु आत्मा शरीर रूपी रथावर मी आत्मा रथी दोन्ही भवयांच्या मध्ये विराजमान आहे. माझं घर 5 तत्वांच्याही पलीकडे पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे याच्याही पलीकडे मन आणि बुद्धी या विमानात बसून मी आत्मा परम आत्म्याकडे जात आहे, पाच तत्वांच्याही पलीकडे, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, सूक्ष्मवतन, एंजिल्स वर्ल्ड, ज्या फरिश्तांच्या दुनियामध्ये परम पिता परमात्मा माझ्या फरिश्त्याचं स्वागत करत आहेत, जिथे संपूर्ण शांती आहे, आनंद आहे, खुशी आहे, सर्व ठिकाणी लाल सुनेरी प्रकाश आहे। अशा प्रकाशाच्या दुनियेमध्ये मी आत्मा पोचलेली आहे। माझ्या समोर परमात्मा सर्व गुणांचा सागर, शांतीचा सागर, आनंदाचा सागर, प्रेमाचा सागर आहे। ह्या सर्व गुणांच्या शॉवर खाली मी आत्मा नाहून निघतीये। धन्य धन्य होत आहे जे मला प्राप्त करायचं होतो, जे मला हवं होतो, ते मला सर्व परमात्मा देत आहे। मी भगवंताकडून, माझ्या पित्याकडून हे सर्व प्राप्त करून मी संपूर्ण विश्वातल्या दुखी अशांत आत्म्यांना, भक्तांना त्यांच्या शांतीची मनोकामना पूर्ण करत आहे। सर्व मनुष्य आत्म्यांचा संबंध त्या परम आत्म्याशी जोडत आहे। संपूर्ण धरती शांत झालेली आहे। अशा ह्या शांतीच्या शक्तीचं दान मी आत्मा माध्यम बनून ज्ञान सूर्य परमात्म्याकडून प्राप्त करून देत आहे। असा परमात्म्याचा सत्य परिचय प्राप्त करून सर्व मनुष्यात्मे त्या परमपिता परमात्म्याप्रती थँक्स, शुक्रिया प्रत्येकाच्या मनातून हे आवाज निघत आहे। प्रत्येकाचा शोध समाप्त झालेला आहे। त्या परम आत्म्याशी संबंध जोडल्यानंतर अनेक प्रकारच्या इच्छांची समाप्ती झालेली आहे आणि शांतीच्या शक्तीमध्ये सगळे नाहून निघत आहेत। सर्वांचा संबंध त्या परम आत्म्याशी जोडून मी आत्मा पुन्हा कर्मक्षेत्र, सूर्य, चंद्र, तारे, धरती रूपी रथावर दोन्ही भवयांच्या मध्ये मी रथी विराजमान होतोय। ओम